आकाशवाणी नागपूर आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवरल्या बागलीहार धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. वक्फ सुधारणा कायदा 2025 घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता येत्या 15 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीचा निकाल जाहीर. नागपूर विभागाचा निकाल 90.52%. आणि विदर्भात आज भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानासह गारपिटीची शक्यता. आता सविस्तर बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवरल्या बागलीहार धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. तसंच झेलम नदीवरल्या किशनगंगा धरणाचं पाणी रोखण्याचा विचारही भारत करत असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 22 एप्रिलला पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिक मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा पाणी वाटपाचा सिंधू करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. 1960 हा करार करण्यात आला होता. धरणावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची आज जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांच्याबरोबर नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक घेतली. जपान कायम भारताला पाठिंबा देत असल्याचं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
Excellency, I take this opportunity to compliment you for your immense contribution in deepening of the Indo-Japan defense relations.
दरम्यान या बैठकीपूर्वी जनरल नाकातानी यांनी नवी दिल्लीतल्या शहीद स्मारकावर आदरांजली वाहिली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संरक्षण मंत्र्यांच्या आसियान विषयक संवादानंतरची दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमधली ही दुसरी बैठक आहे. आशियाई विकास बँकेच्या म्हणजेच एडीबीच्या नियामक मंडळाच्या 58व्या वार्षिक बैठकीला आजपासून इटलीमध्ये सुरुवात होणार आहे. या 4 दिवसीय बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. त्याचबरोबर एडीबीचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीचे अध्यक्ष आणि जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशनच्या गव्हर्नरांसोबत बैठका घेतील. तसंच सीतारामन इटली, जपान आणि भूतानच्या अर्थमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील करणार आहेत. त्याचबरोबर मिलानमधल्या भारतीय समुदायाशीही त्या संवाद साधणार आहेत. तसंच बोकोनी विद्यापीठातल्या एका चर्चासत्रालाही सीतारामन उपस्थित राहणार आहेत. गोंदिया जिल्ह्यात मागील 4 दिवसात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं, घरांचं देखील नुकसान झालं आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आज थेट बांधावर जाऊन शेती पिकांची पाहणी करत लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
हमने आज खातिया अन्य गांव में किस प्रकार से घरों का और खेती का नुकसान हुआ है, ये बात प्रशासन के ध्यान में लाकर के दी है. और आज प्रशासन एक स्टैंडिंग आर्डर के माध्यम से ग्राम सेवक, तलाटी और कृषि सहायक इनका संयुक्त सब नुकसान के पानी वो करेंगे, पंचनामे तैयार करेंगे.
वक्फ सुधारणा कायदा 2025 घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता येत्या 15 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासह न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी होणार होती. मात्र आपण लवकरच सेवानिवृत्त होणार असल्यानं ही सुनावणी भावी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पीठासमोर होईल असं सांगून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी पुढची तारीख दिली आहे. यासंदर्भात यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं काही मुद्द्यांवर चिंता व्यक्त केल्यानंतर केंद्र सरकारनं कायद्यातल्या काही तरतुदींना स्थगिती दिली आहे. नोंदणीकृत आणि अधिसूचित वक्फ मालमत्ता तसंच वापरकर्त्यांकडून वक्फ घोषित झालेल्या जमिनींच्या सद्यस्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही अशी ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्च 2025 घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. परीक्षेचा एकूण निकाल 91.88% इतका लागला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय मंडळात बोर्डाची परीक्षा घेण्यात आली. कोकण विभागाचा निकाल 96.74% लागला असून हा विभाग पुन्हा एकदा अव्वल स्थानी आला आहे. त्यापाठोपाठ मुंबई विभागाचा निकाल 92.93% लागला आहे. पुणे 91.32%, नागपूर 90.52%, छत्रपती संभाजीनगर 92.24%, कोल्हापूर 93.64%, अमरावती 91.43%, नाशिक 91.31%, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 89.46% इतका लागला आहे. राज्यात 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत 12वीची परीक्षा घेण्यात आली होती. 14,17,969 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विद्यार्थ्यांना उद्यापासून महाविद्यालयात गुणपत्रिका मिळणार असल्याची माहिती मंडळानं दिली आहे. विज्ञान शाखेचा निकाल 97.35%, कला शाखेचा 80.52%, तर वाणिज्य शाखेचा निकाल 92.68% इतका लागला आहे. विदर्भात आज भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानासह गारपिटीची शक्यता असून नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यानं या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळी नागपुरात काही ठिकाणी पाऊस झाल्यानं कमाल तापमानात घट झाली असून आज 39.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. उद्या देखील बुलढाणा, अकोला आणि वाशिम हे जिल्हे वगळता विदर्भाच्या उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट कायम राहणार आहे. प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी टेक वारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीक या सप्ताहाचं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयात उद्घाटन झालं. राज्य शासनानं आयोजित केलेल्या या पहिल्या डिजिटल वारीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन कल्पनांचा संगम असून ही वारी मंत्रालयातून सुरू होऊन राज्यभरात तंत्रज्ञानाचा प्रसार करणार आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे दिव्यांगांचा एकत्रित डाटा संकलित करण्यासाठी आशा सेविकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात 21 प्रकारच्या दिव्यांगत्वानुसार हे सर्वेक्षण सुरू आहे. यात ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या शारीरिक तसंच मानसिक व्याधींचा देखील समावेश होतो. वयाच्या 50 ते 60 वर्षात दिव्यांगत्वाचा धोका वाढतो. या वयातील कोणत्याही व्यक्तीला अंधत्व, कर्णबधिरता, कंपवाद, स्मृतीभ्रंश ही समस्या असेल तर त्यांनी ती माहिती सर्वेक्षणासाठी आपल्या घरी येणाऱ्या मनपाच्या आशा सेविकांना द्यावी असं आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा 2016 आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार 21 प्रकारच्या दिव्यांगत्वानुसार नागपूर शहरात दिव्यांग व्यक्तींचं होम टू होम सर्वेक्षण करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह एका आंतरराज्यीय मुलासोबत लावून दिला. मात्र जिल्हा आणि महिला बाल विकास विभाग भंडारा आणि चाइल्डलाईन भंडारा यांच्या संयुक्त पथकानं अल्पवयीन मुलीचं गाव गाठत कारवाई केली. गोबरवाही पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांवये 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनुकीय तंत्रज्ञानानं तांदळाचं वाण विकसित करणारा पहिला देश हा मान भारतानं पटकावला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे विकसित करण्यात आलेल्या भारतीय जिनोम संवर्धित तांदळाच्या 2 वाणांचं लोकार्पण केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत केलं. उत्पादक ते थेट ग्राहक विक्री संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालय नागपूरतर्फे स्थानिक कुसुमताई वानखेडे भवन उत्तर अंबाझरी मार्ग इथं आंबा, मिलेट आणि धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज या महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात सामना होणार आहे. हैदराबाद इथं संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना खेळला जाईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवरल्या बागलीहार धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. वक्फ सुधारणा कायदा 2025 घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता येत्या 15 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीचा निकाल जाहीर. नागपूर विभागाचा निकाल 90.52% आणि विदर्भात आज भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानासह गारपिटीची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.